श्री नंदकिशोर निवृत्ती सरडे यांचे सुपुत्र चिरंजीव संदेश आणि श्री चंद्रशेखर वसंतराव थोरात यांची कनिष्ठ कन्याची सौका श्रेया यांचा शुभविवाह मंगळवार दिनांक 24 नोव्हेंबर 2015 रोजी सायंकाळी 5:54 संपन्न होणार आहे. तरी आपण सहपरिवार उपस्थित राहावे ही नम्र विनंती. विवाहस्थळ नवले लॉन्स नरे आंबेगाव. तसेच सत्यनारायण महापूजा 25 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी होणार आहे. निमंत्रक समस्त सरडे परिवार धन्यवाद.